नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयांत संवसारीक निरोगी गंतव्य करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या अशें म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळ, उच्च शिक्षण संचालनालय आनी इन्फोसीस स्प्रिंग बोर्ड हांच्या सहकार भागीदारी खाला लॅब ऑन व्हील्स चालीक लावपाच्या फाटभुंयेर आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हजेरेंत कुजिरा संकुलांत कबलात जाली. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डॅव्हलपमेंट ऑथॉरिटी हांणी राज्य पातळीचेर बँकर समिती गोंय आनी उत्तर गोंयच्या मुखेली जिल्हो वेवस्थापकाच्या सहकार्यान SBI प्रशिक्षण संस्था हांगा कार्यावळ घडोवन हाडल्या. गोंय भौशीक प्रशासन आनी ग्रामीण उदरगत संस्था आनी पंचायत संचालनालय आयज परवरीच्या सचिवालयान आयोजीत केल्ल्या कार्यावळींत राज्यांतल्या 7 ग्राम पंचायतींक ISO प्रमाणपत्रां दिली. आतां पुराय खबरो. गोंयांक संवसारीक निरोगी गंतव्य करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या. ह्या दिकेन सरकारी पावणावेल्यान काम सुरू जालां अशी म्हायती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आयज दिल्या. ते पयल्या भारत आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आनी निरोगी प्रदर्शन शिखर सभे हाच्या उक्तावण सुवाळ्या वेळार मुखेल सोयरे म्हणून उलयताले. हे प्रदर्शन आतां दर वर्सा गोंय सरकार आयोजीत करतले अशी घोशणा ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिल्या. मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी आयज गोवा आयुर्वेद धोरण 2026 अनावरण जाले. ह्या वेळार माचयेर पतंजली आयुर्वेदाचे वेवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण, राज्याचे मुखेल सचिव व्ही कांदवेलू, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, अखिल भारतीय आयुर्वेदा संस्थाचे मुखेली PK प्रजापती तशेंच राजेंद्र बर्वे हाजीर आशिल्ले.
इन द वर्ल्ड स्ट्रगलिंग विथ द लायफस्टायल डिसऑर्डर स्ट्रेस अँड इम्बॅलन्स द आयुर्वेदा ऑफर्स द आन्सर दॅट इज अ नॅचरल अफोर्डेबल प्रिव्हेंटेबल अँड होलिस्टिक. गोवा इज ऑलरेडी नोन फॉर द ग्लोबली फॉर इट्स नॅचरल ब्युटी, बायोडायव्हर्सिटी अँड स्पिरिच्युअल हार्मोनी. बट टुडे वी आर कॉन्शियस शेपिंग द न्यू आयडेंटिटी फॉर द गोवा एज अ ग्लोबल वेलनेस डेस्टिनेशन. द वेलनेस टुरिझम इज अ इको फ्रेंडली, पीपल सेंट्रिक अँड सस्टेनेबल.
गोंय पर्यटन थळ म्हणून संवसारीक पावण्याचेर फामाद आसा. हांगा येतात ते पर्यटक 2 ते 3 दीस गोंयांत रावतात. मात केरळ सारख्या आयुर्वेदाचो प्रचार करपी राज्यांत पर्यटक 17 ते 18 दीस रावतात. सैमान नटिल्ले गोंय लेगीत हें करपाक शकतात. गोंय हांगा आयुर्वेदा वेलनेस केंद्रां उबारल्यात. भलायकी घटमूट करपी राज्य म्हणून गोंयांक सक्षम पर्यटनाच्या नदरेंतल्यान एक आगळी वळख मेळटली अशें आचार्य बाळकृष्ण हांणी सांगलां. देशांतल्या हेर राज्यांतल्या तुळेन गोंयांत कॅन्सराचें प्रमाण उणें आसा आनी ही बरी बाब, मात गोडेमुताचें प्रमाण चड आसा अशें तांणी नदरेक हाडलें. ह्या दुयेंसाक पयस करपाक आयुर्वेद म्हत्वाचो उपाय थारूंक शकतात अशें आचार्य बाळकृष्ण हांणी म्हणलां. योग ही भारतीय आसली तरी कांय युरोप देश योगाची उत्पन्नी तांच्या देशांत जाल्यात अशें म्हणत पेटंट मेळोवपाक सोदतात असो हुस्को तांणी व्यक्त करतना हे विशीं भारत सरकारान काम करप आनी भारतीयांनी योग पद्दत आपणावप, योग पद्दत ही भारताची म्हणून दाखोवन दिवपाची गरज आसा अशें तांणी ह्या वेळार खासा अधोरेखित केलें.
गोवा ये सुंदर स्टेट, सुंदर प्रांत है. ये सिर्फ क्यों गोवा को समुद्र के किनारे भगवान ने प्रकृति ने दिया घूमने के लिए लोग आए. उसमें वो कह रहे थे कि लगभग 15 दिन 18 दिन लोग ठहरते हैं. यहाँ का एवरेज रेशो निकालोगे आप तो मुझे लगता है 2-3 दिन निकलेगा. तो यदि आप वेलनेस को आयुर्वेद को बेहतरीन जोड़ देते हैं तो जो पर्यटक आया है यदि उनको रुकने का टाइम यदि दुगुना आप कर देते हैं तो दुगुना प्रांत की आय की वृद्धि होगी. यहाँ से सिर्फ पाश्चात्य का प्रभाव नहीं, यहाँ से सनातन का गौरव भी लेकर जो आदमी जाएगा यह हमें पूरा विश्वास है.
नामनेचे दोतोर राजेंद्र बर्वे हांणी ह्या वेळार भारतांत दर 1 लाख मनशांतल्या 90 जणांक कॅन्सराचे दुयेंस आसा अशें म्हणलां. भारतांत 70% कॅन्सराचे आयुर्वेदा उपचार पद्दतीन मात करूं येता अशें तांणी ह्या वेळार म्हणलें. हो एक्स्पो ताळगांव श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमाचेर 23 ते 25 जानेवारी ह्या काळांत आयोजीत केला. ह्या परिशदेन आयुर्वेदा OPD तशेंच आयुर्वेदा चिकित्साचेर दारीत 40% चड दालनां आसात. हे शिवाय आयुर्वेदा उपचार पद्दतीचेर हांगा नामनेचे तज्ञ दोतोर मार्गदर्शन करतले. तशेंच ह्या 3 दिसांच्या काळांत आयुर्वेदा उपचार पद्दतीचेर संशोधन पेपर सादर करतले. ह्या कार्यावळींत आयुर्वेद दोतोर, पतंजली तशेंच साबार योग समिती, आयुर्वेदाचें शिक्षण घेवपी विद्यार्थी हाजीर आशिल्ले. गोय राज्य शिक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ, उच्च शिक्षण संचालनालय आणि इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड हांच्या सहकार भागीदारीखाला लॅब ऑन व्हील्स चालीक लावपाच्या फाटभुंयेर आयज मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या हाजिरेंत कुजिरा संकुलांत कबलात जाली. विद्यार्थ्यांक आधुनिक डिजिटल शिक्षण, कुशळटाय विकास आणि फुडाराक तयार आशिल्ल्या संधीचेर हाताळणी मेळोवपाच्या हेतान हे शिक्षण महत्वाचे थारतले असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या जयंतीच्या फाटभुंयेर आयज पणजे काँग्रेस हाऊसान नेताजी सुभाषचंद्र बोस हांका आर्गां दिवपाक कार्यावळ आयोजीत केल्ली. ह्या वेळार काँग्रेसीचे कार्यकर्ते तशेंच सेवा दलाचे कार्यकर्ते हाजीर आशिल्ले. नेताजी सुभाषचंद्र बोस हांच्या फोटवाक फुलां ओपून तशेंच तांणी केल्ल्या देशा खातीरच्या कार्याचो उगडास ह्या वेळार मानेस्तांनी केलो. नेताजी हे एक म्हान नेते आशिल्ले अशें ह्या वेळार गोंय बायलां काँग्रेसाची अध्यक्ष प्रतिक्षा खलप हांणी ह्या वेळार म्हणला.
आमकां खबर आसा इंडियन नॅशनल आर्मीक एक खूब तेंचे कॉन्ट्रिब्युशन आसा मोठे. ती फूल फौज आणि सेना तयार करपाक तेंचे योगदान आसा आणि तेंच्यांनी आपले काडर आणि रेजिमेंट तयार केले. नेताजी सुभाषचंद्र बोसान जी रेजिमेंट तयार केली त्यांचे नाव त्या रेजिमेंटात असलेले नेहरू ब्रिगेड, महात्मा गांधी ब्रिगेड आणि आणि एक सांगचे कसे दिसता महिला अध्यक्ष म्हणून गोय प्रदेशाची की त्यांच्यांनी स्पेशल एक महिला फोर्सूय तयार केली. तेजे नाव राणी लक्ष्मी ब्रिगेड नले रेजिमेंट असे त्यांच्यांनी नाव दिलेले.
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी PFRDA नवी दिल्ली हांणी राज्य पातळीचेर बँकर समिती गोंय आनी उत्तर गोंयच्या मुखेली जिल्हो वेवस्थापकाच्या सहकार्यान SBI प्रशिक्षण संस्था पणजी हांगा राज्य पावण्यावेली कार्यावळ घडून हाडली. ह्या कार्यक्रमात PFRDAचे वरिष्ठ अधिकारी सुमित कौर कपूर, कार्यकारी महासंचालक प्रवेश कुमार, CGM आनी PFRDA नवी दिल्लीचे हेर पदाधिकारी हाजीर आशिल्ले. अटल पेन्शन येवजण APY ही 18 ते 40 वर्सां पिरायेच्या गटामधल्या भारतांतल्या नागरिकां खातीर पेन्शन येवजण आसा. ही येवजण असंघटीत क्षेत्रांतल्या कामगारांचेर केंद्रीत आसा आनी पेन्शनाची रक्कम म्हयन्याक 1000 ते 5000 रुपया मेरेन आसता, जी पिरायेच्या 60 वर्सां उपरांत दिवपाची आसता. गोंय राज्य पुरायपणान संतृप्त जावचें म्हणून APY येवजणे खातीर नावां नोंद करचें अशें सुमित कपूर हांणी आवाहन केलां. उत्तम कामगिरी करपी बँकांक उत्कृश्टतायेचें प्रमाणपत्र वाटतले. जायते आपमजत वांगडी आनी हेर नागरिकांनी ह्या कार्यावळीत वांटो घेतलो आनी आपलो मोलादीक प्रतिसाद दिलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परिक्षा पे चर्चा 2026च्या 9व्या आवृत्तीत फेब्रुवारी 2026च्या पहिल्या सप्तकांत देशभरांतल्या विद्यार्थ्यांकडेन संवाद साधतले. परिक्षा पे चर्चा 2026चो प्रचार करपा खातीर राष्ट्रीय सेवा येवजणेच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्यो कार्यावळी आखच्यो अशें ह्या विभागान कळीत केलां. तशेंच शिक्षणीक संस्थांनी, तरणाटे केंद्रांनी, भौशीक सुवातींनी ही येवजण आखची अशें कळयलां. थळाव्या प्रशासनाचे वेवसायीय नागरीक केंद्रीत आनी पारदर्शक वेवस्थेन रुपांतरीत करपाच्या हेतान गोंय भौशीक प्रशासन आनी ग्रामीण उदरगत संस्था आनी पंचायती संचालनालय आयज परवरच्या सचिवालयान आयोजित केल्ल्या कार्यावळीत राज्यांतल्या 7 ग्रामपंचायतींक ISO प्रमाणपत्रां दिली. चिखली, केरी, तेरेखोल, मणकुरे, धुमाशे, हरवळे, सा मातियास, वळवय आनी सरजोरा हाच्या 7 पंचायतींक गोंय भौशीक प्रशासन आनी ग्रामीण उदरगत संस्था जीपाड हांणी पंचायत संचालनालयाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या सुवाळ्यान ISO प्रमाणपत्रां भेटयल्या. गोंयांतल्या सगळ्या 191 पंचायतींक ISO प्रमाणपत्रां मेळचे अशी मोख सरकारान दवरल्या अशें पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो हांणी ह्या वेळार सांगलां. तातूंत कार्यक्षम भौशीक सेवा दिवपाचें प्रतिबिंब आसा. पंचायतीच्या कामगिरीचेर समाधान उक्तायतना मंत्री गुदिन्हो हांणी ISO प्रमाणपत्रांक लागून 7 पंचायतींक प्रशासकीय पद्दतीचो उचेलो दर्जो मेळ्ळा आनी ही परंपरा सदां तिगोवन दवरचें अशें सांगलां. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांचड तापमान 33.4° सेल्सियस नोंद जाला, तर उण्यात उणें तापमान 18.4° सेल्सियस नोंद जाला. देवाबाग हांगा जाल्ल्या काणकोण तालुका स्तरीय आंतरशालीय एथलेटीक स्पर्धेन आमोणे पैंगिणीच्या बलराम निवासी विद्यालयान सगळ्या पिरायेच्या गटान उत्कृष्ट कामगिरी करत वस्तादपण सर्तीन आपलो खेळा परिक्रम सिद्ध केलो. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. गोंयांक संवसारीक निरोगी गंतव्य करपाची मोख राज्य सरकारान दवरल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां. गोंय राज्य शिक्षणीक संशोधन आनी प्रशिक्षण मंडळ, उच्च शिक्षण संचालनालय आनी इन्फोसीस स्प्रिंग बोर्ड हांच्या सहकार भागीदारी खाला लॅब ऑन व्हील्स चालीक लावपाच्या फाटभुंयेर मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हे हाजीर आशिल्ले. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डॅव्हलपमेंट ऑथॉरिटी हांणी राज्य पातळीचेर बँकर्स समिती गोंय आनी उत्तर गोंयच्या मुखेली जिल्हो वेवस्थापकाच्या सहकार्यान एसबीआय प्रशिक्षण संस्था हांगा कार्यावळ घडोवन हाडली. गोंय भौशीक प्रशासन आनी ग्रामीण उदरगत संस्था आनी पंचायत संचालनालय आयज परवरच्या सचिवालयान आयोजित केल्ल्या कार्यावळीन राज्यान 7 ग्राम पंचायतींक आयएसओ प्रमाणपत्रां दिली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकूंक मेळटलें. नमस्कार.